सुपरहिट गानों के बाद मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। सिलेप कट्ट्यावर आपला गप्पा सुरू आहे शांतनू मोघे सोबत। आणि शांतनू, या लॉकडाऊन मध्ये तुला अचानक एखादा जीनी भेटला आणि त्याने तुला तीन विश मागायला सांगितल्या, तर त्या तीन विशेस काय असतील?
मला खूप सगळ्यात बेस्ट बॉलिवूडचे किंवा मराठी इंडस्ट्रीचे जे काही बेस्ट प्रोजेक्ट असतील त्यातला मी एक भाग असावा। दुसरी एक गोष्ट, मला मुंबईत स्वतःच एक घर घ्यायची खूप इच्छा आहे आणि त्याचा प्रयत्नही अनेक वर्ष चालू आहे, ती इच्छा पूर्ण व्हावी। आणि तिसरी एक खूप महत्वाची गोष्ट, माझे आई बाबा बायको माझे सगळे मित्रमंडळी मित्र मैत्रिणी संपूर्ण परिवार यांना आपापल्या ठिकाणी खूप सुखी ठेव इतकंच मागेन।
सेलेब कट्ट्यावर आपला गप्पा सुरू आहे शांतनू मोघे सोबत आणि त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत। बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।